थोड़ी देर पहले बताया एक बहुत ही खूबसूरत सी खबर जो कर देगी हम सबको खुश।
देखो बेटे, अपना तलफ्फुज़ सही होना चाहिए, वो खबर नहीं होता है, खबर होता है। खबर, और ये है खबर का असर।
क्या बात है, सध्याची एक फार दुःख देणारी खबर म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्र भरात, एकूणच देशभरामध्ये पाण्याचं आलेलं संकट, आणि ह्याच पाण्याच्या संकटाला प्रमुख कारण म्हणजे 2 वर्षांपासून आपल्या इकडे पाऊस चांगला होत नाही, आणि हा 2 वर्षांपासूनचा जो काय निसर्गाचा चटका आहे तो पुढल्या वर्षी शमेल असं एकूण दिसून येत आहे। यंदा देशभरात धोधो पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्यानं हा अंदाज पुढे ठेवला आणि एकूणच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख जर असं ओसरायला मदत झाली। एकूणच पावसाळा आता काही महिन्यांमध्ये येईल आणि ह्या वर्षी 2 वर्षात जो काय कमी पाऊस झाला आहे, जी सगळी कमी भरून निघेल, धोधो पाऊस देशभर होईल असं सांगितलं जात आहे। मान्सून पावणार असं एकूण दिसून येत आहे। दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये जोरदार वृष्टी होणार असल्याचं सांगितलं जात आहे, आणि हा जो अंदाज आहे या अंदाजामुळे खऱ्या अर्थानं आपला जो बळीराजा आहे तो प्रचंड सुखावला असणार आहे। त्यामुळे इस खबर के लिए जोरदार धागे, आणि खऱ्या अर्थानं असं काहीतरी हो रे, लवकरात लवकर होवो। पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस पडो, आपल्याकडे छान पाऊस होवो, सफिशियंट इतका पाऊस होवो, सगळीकडेच छान पाऊस पडो, आणि जनजीवन जे खऱ्या अर्थानं विस्कळीत होत चाललेलं आहे ते जर ट्रॅकवर येऊ नाही का। मॉर्निंग नंबर 1 मध्ये परदेसी फ्रॉम देव दी गाणं प्ले करतोय। एन्जॉय, बजाते राहो सुपर हिट्स 90.3।